आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राज्यांतल्यो झोपडपट्ट्यो सोदून तांचे पुनर्वसन करपाचो निर्णय काल जाल्ल्या मंत्रीमंडळाच्या बसकेन घेतला. सध्या ही पॉलिसी लॉन्च केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल मंत्रीमंडळाची बसका जाल्या उपरांत दिल्या. ही पॉलिसी जिल्हाधिकारी कार्यालयांतल्यान अधिसूचित करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही स्लम रिहॅबिलिटेशन पॉलिसी ही लॉन्च केल्या. हाऊसिंग डिपार्टमेंटाच्या वतीन थ्रू कलेक्टर्स हे स्लम नोटिफाय करतले आणि स्लम नोटिफाय केल्या उपरांत स्लम रिहॅबिलिट करपा खातीर सरकाराचा प्रयत्न असा. ज्या पद्धतीच्यो मेन टाऊनांनी आमचा स्लम असा त्यांना रिहॅबिलिट करून त्यांना घर बांधून दितले.
भाजपचे सावड्डेचे आमदार गणेश गांवकार गोय विधानसभेचे सभापती काल वेचून आयले. गांवकार हांणी काँग्रेसचे आमदार आल्टन डिकॉस्ताक हरयलो. रमेश तवडकर हांणी मंत्रीपद स्विकारल्या उपरांत सभापतीचे पद रिते आशिल्ले. सभापती पद भरपाच्या फाटभुंयेर काल विधानसभेचे खाशेले अधिवेशन आपयले. गणेश गांवकार सभापती पदाक पुराय न्याय दितले असो विश्वास या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायलो.
ह्या सभागृहाच्या वतीन गोय सरकारच्या वतीन आणि गोयच्या जनतेच्या वतीन तुमच्या या सभागृहाच्या उच्चपदी निवड झाल्याच्या बद्दल हा समेस्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीन आमच्या हाऊसातल्या सगळ्या मेंबरांच्या वतीन तुमचे खूप खूप अभिनंदन करता. तुम्ही या पदा खातीर योग्य न्याय दितले आणि सभागृहात हो कामकाज खूप बऱ्या पद्धतीत सावयटाला हा तुमका खात्री आणि विश्वास असा. तुमका परत एकदा हा सभागृहातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीन आणि सगळ्या लेजिस्लेचरच्या वतीन तुमचे खूप खूप अभिनंदन करता.
जाल्यार सभापतीन पक्षपात करनासतना विरोधकांचे प्रश्न सुटावे करपाच्या नदरेंतल्यान सभापतीन काम करचे असे या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हळा.
स्पीकर पहिले सुवातेर तुका कॉंग्रेचुलेट करता ऑन बिहाफ ऑफ मी पर्सनली ऑन बिहाफ ऑफ द ऑपोजिशन. स्पीकर कॅनॉट हॅज टू बी न्यूट्रल कॅनॉट मूव टू पॉलिटिकल ऑफिसेस कंडक्ट पॉलिटिकल बिझनेस एज कंडक्टेड इन द पास्ट. हीच अपेक्षा दवरून तुझ्या कडेन आम्ही मागता की ऑपोजिशनाला ऑपोजिशनाला तुम्ही टाइम दितले आणि एक पुसा तुका शुभेच्छा दिता अँड युअर एक्सपिरियन्स विल डेफिनेटली काउंट. आणि आमका आय ऑन बिहाफ ऑफ द ऑपोजिशन होल हार्टेडली कॉंग्रेचुलेट यू अँड आमचे कॉर्डिनेशन सारखे जातले म्हणून.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमतान देशभरात सेवा पखवाड्याचे आयोजन सुरू असा. या उपक्रमातल्यान काल मडगावच्या रवींद्र भवनात भारतीय जनता पक्षान बायलांच्या स्वयंसेवी पंगडांनी तयार केल्या जायत्या उत्पादनाचे एका दिसाचे विक्री प्रदर्शन घडवून हाडले. या प्रदर्शनाचे उक्तावण भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी केले. या वेळार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबिता नायक आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ली. इतल्या मजगती आज सेवा पखवाड्याच्या निमतान गोय सरकाराच्या कुशळटा उदरगत आणि उद्योजकता संचालनालया वतीन मडगावच्या रवींद्र भवनात रोजगार मेळावो आणि प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशीप मेळावो जावपाचो असा. काल सकाळी पणजे कदंबा बस स्टँडाचे राष्ट्रव्यापी स्वच्छता ही सेवा एक दिन एक घंटा एक सात या मोहिमेन शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी वांटो घेतलो. या वेळार जागृत नागरिक, सरकारी अधिकारी तशेंच नितळसाण कामगारांनी सामूहिक श्रमदानान वांटो घेतलो. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी दुर्गा पूजा उत्सवाच्या शुभप्रसंगार गोयच्या लोकांक उर्बे परबी दिल्या. राज्यपाल आपल्या संदेशान म्हणटा, दुर्गा पूजा हो एक महत्वाचो उत्सव असा. हो उत्सव भारतभर व्हडा दबाज्यान मनयतात. या शुभप्रसंगात स्त्री शक्ती, शूरताय आणि सद्गुणी मूर्तरूपी दुर्गा माता देवीची पूजा करतात. दुर्गा माता देवीन महिषासूर नावाच्या राक्षसाचेर जैत मेळून संवसारात शांतीकाय आणि सलोको पुनर्स्थापित केलो. दुर्गा पूजा उत्सव सद्गुणांनी वाईट शक्तीचेर मेळयल्या जैताचे प्रतीक असा असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हणा. आज सर्गेस्त ती बिकुन्न हांची पुण्यतीत सकाळी 11 वरांचेर पणजेचे आझाद मैदानार जावपी कार्यावळीन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत सर्गेस्त ती बिकुन्न हांच्या स्मारकाचेर पुष्पचक्र अर्पण करतले. 26 ते 29 सप्टेंबर या काळात राज्यात मध्यम पाऊस पडपाची शक्यता असा. या 4 दिसां खातीर हवामान खात्यान पावसाचा येलो अलर्ट जारी केला. 21 सप्टेंबराक आशिया कपच्या सुपर 4 मॅची वेळार जाल्ल्या अनुचित कृतीविशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयन पाकिस्तानी क्रिकेटपटू साहिबजादा फरहान आणि हरीत रॉफ हांच्या आड अधिकृतरित्या कागाळ दाखल केल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.